चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखरेच्या विक्री झालेल्या घसरणीमुळे वाढल्या आर्थिक समस्या, ऊस शेतकऱ्यांच्यात असंतोष। कोरोना व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन नंतर साखरेच्या विक्रीत झालेल्या घसरणीमुळे साखर उद्योगावर संकट आलं आहे। यामुळे साखर कारखानेही ऊस शेतकऱ्यांना थकबाकी देण्यात अपयशी ठरले आहेत। ऊस थकबाकी 18,000 करोडपर्यंत पोहोचली आहे। इस्माचे महाव्यवस्थापक अविनाश वर्मा यांनी सांगितलं की साखर आवश्यक वस्तूंच्या श्रेणीमध्ये येत आहे, यासाठी साखर उद्योगावर कोणताही मोठा परिणाम झाला नाही, पण मोठ्या खरेदीदारांच्या कमी मागणीमुळे साखरेच्या विक्रीत घट झाली आहे। इस्माच्या अहवालानुसार मार्च आणि एप्रिलमध्ये साखरेच्या विक्रीमध्ये 10 लाख टन इतकी घट झाली आहे। साखरेची कमी मागणी आणि रोख संकटामुळे समस्या वाढली आहे। देशामध्ये लॉकडाऊनमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटसह सर्व खाद्य दुकानं बंद आहेत। अशा स्थितीमध्ये कन्फेशनर, बेकरी निर्माते आणि कोल्ड्रिंक्स कंपन्यांसारखे साखरेचे मोठे खरेदीदार साखर खरेदी करत नाहीत। कमी मागणीमुळे रोख आवकही कमी झाली आहे। तर देशातील काही क्षेत्रांमध्ये, विशेषतः उत्तर भारतात साखर कारखाने सुरू आहेत, त्यांना रोखीची आवश्यकता आहे, कारण ते शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यात असमर्थ आहेत। साखर विक्रीतील कमीमुळे तरलतेची समस्या निर्माण झाली आहे। त्याचवेळी दुसरी समस्या पेट्रोलच्या मागणी कमी झाल्यामुळे होती, कारण OMC इथेनॉलची खरेदी कमी करणं सुरू केलं आहे। देशभरात साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबर 2019 पासून 30 एप्रिल 2020 दरम्यान 258.1 लाख टन साखरेचं उत्पादन केलं आहे। हे गेल्या वर्षीच्या समान काळामध्ये उत्पादित 321.71 लाख टनापेक्षा 63.70 लाख टन कमी आहे। याचा अर्थ आहे की आत्तापर्यंत साखर उत्पादनामध्ये 20% घट झाली आहे।